अस्मत् सर्वनाम, अस्मत् सर्वनामाची द्वितीया, चतुर्थी आणि षष्ठीच्या एकवचन, द्विवचन व बहुवचनाची प्रत्येकी दोन दोन रूपे आहेत, त्यांना वैकल्पिक रूपे असं म्हणतात, ती नीट लक्षात ठेवावी. सावकाश शब्द म्हटला म्हणजे लक्षात राहण्यास मदत होते. अहम, आवाम, वयम, प्रथमा, माम, मा, आवाम, नौ, अस्मान, नहा, द्वितीया, मया, आवाभ्याम, अस्माभिः, तृतीया, मह्यं, मे, आवाभ्याम, नौ, अस्मभ्यं, नहा, चतुर्थी, मत, आवाभ्याम, अस्मत्, पंचमी, मम, मे, आवयोः, नौ, अस्माकं, नहा, षष्ठी, मयि, आवयोः, अस्मासु, सप्तमी.